आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मुरली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जातले. संसदेच्या दोनूय सभाघरांच्या जोड बसकेन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या अभिभाषणान अधिवेशनाची सुरवात जातली. भारत बेगीनूच परवडपी आनी देशी पद्दतीन विकसीत केल्ले आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मॉडल सुरू करतले अशें केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगलां. महाकुंभ घडणुके फाटली कारणां सोडून काडपा खातीर उत्तर प्रदेश सरकारान स्थापन केल्लो न्यायिक आयोग आज प्रयागराजांतल्या संगम घाटाक भेट दितलो. इंडियन सुपर लीग ISL फुटबॉलान काल राती चेन्नयच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमान केरला ब्लास्टर्स FC चेन्नई FC 3-1 अशी जैत मेळयले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जातले. संसदेच्या दोन्ही सभाघरांच्या जोड बसकेन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या अभिभाषणान अधिवेशनाची सुरवात जातली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणा उपरांत लोकसभा आनी राज्यसभा दोन्ही थोड्याच काळा खातीर एकठांय येतले तेन्ना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थीक सर्वेक्षण मांडटल्यो. अर्थमंत्री शेनवारा केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर करतल्यो. लोकसभा आनी राज्यसभा सोमारा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेल्या उपकार प्रस्तावाचेर चर्चा करतले. अर्थ विधेयक 2025, वक्फ दुरुस्ती विधेयक 2024, इमिग्रेशन एंड फॉरेनर्स बील 2025, बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 आनी रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024 सयत 16 विधेयकां चर्चा आनी मंजुरी खातीर हाडटले. आयच्यान सुरू जावपी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पयलो भाग फुडल्या म्हयन्याच्या 13 तारखेक मेरेन चालू आसतलो. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची दुसरो पावंडो 10 मार्च ते 4 एप्रील 2025 मेरेन जातलो. भारत बेगीनूच परवडपी आनी देशी पद्दतीन विकसीत केल्ले आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मॉडल सुरू करतले अशें सरकारान जाहीर केला. ही म्हायती नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक दितना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगले. संवसारान ह्या प्रकारच्या मॉडेलाचो एक वर वापरपाचो खर्च $2.5 ते $3 आसता जाल्यार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे भारतीय मॉडेलाचो वापरपाचो खर्च 40% सरकारी अनुदाना उपरांत दर वराक ₹100 जातलो. तशेंच आकर्षक अर्थवर्सुकी आनी वर्सुकी येवजण्यांक लागून ती आनीक परवडटली अशें तांणी म्हळें. शेती क्षेत्र शिकपाक अक्षमता आनी हवामान बदल हांचे संबंधीत 18 नागरीक केंद्रीत अर्ज ह्या AI मॉडलाचो भाग आसतले असो उल्लेख वैष्णव हांणी केला. 6 म्हयन्या भितर भारतीय AI मॉडल तयार जातले अशी आस्त वैष्णव हांणी उक्तायली. डीप सिकच्या गोपनियतेच्या चिंते बद्दल विचारिल्ल्या हुस्क्या विशीं प्रश्नांक जाप दितना वैष्णव हांणी म्हायती दिली की सुरक्षा प्रोटोकॉल तपासले उपरांत रोखडेच ते भारतीय सर्वरांचेर होस्ट करतले जाका लागून वापरप्यांक कोडरांक डॅव्हलपर्सांक ताचे ओपन सोर्स कोडचो फायदो मेळटलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे अर्थीक विचार खूप समावेशक आसा अशें वैष्णव हांणी सांगले. महाकुंभ घडणुके फाटली कारणां सोडून काडपा खातीर उत्तर प्रदेश सरकारान स्थापन केल्लो न्यायिक आयोग आज प्रयागराजांतल्या संगम घाटाक भेट दितलो. आयोग घडणुकेचे कारण आनी परिस्थितीची चौकशी करून 1 म्हयन्या भितर आपलो अहवाल सादर करतलो. तशेंच फुडाराक अशी घडणूक घडची न्हय ह्या खातीर उपाय सुचयतले. 3 वांगड्यांच्या ह्या आयोगाचे मुखेली अल्लाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हर्ष कुमार आसात. उत्तर प्रदेशाचे मुखेल सचीव मनोज कुमार सिंग आनी DGP प्रशांत कुमार हांणी काल महाकुंभ हांगाच्या संगम घाटाक भेट दिवन 30 जाणांक मरण आयिल्ल्या घडणुकेच्या वाठाराची तपासणी केली. येता ते अमृत स्नान सुरळीत जावचे म्हणून प्रशासनाक तयार रावन बरे पद्दती आपणावपाचो उलो तांणी मारला. तशेंच चड गर्दी आशिल्ल्या वाठारांनी चडांत चड अधिकारी नेमपाची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. प्रयागराजचे जिल्हो दंडाधिकारी रवींद्र कुमार मंदार हांणी रस्त्याच्या डायव्हर्जनाक लागून वाहनाच्या प्रवेशाचेर बंदी घालपाविशी प्रसार माध्यमांनी आयल्ल्या खबऱ्यो न्हयकारल्या. सोशल मिडियाचेर व्हायरल जाल्ल्या पोस्टान प्रयागराजान वाहनाच्या प्रवेशाचेर 4 फेब्रेर मेरेन बंदी आसतली असो दावो केला. एका व्हिडिओ संदेशान मंदार हांणी स्पश्ट केला की 31 जानेर 1 फेब्रेर आनी 4 फेब्रेराक खंयच्याच मार्गान कसलोच बदल जावचो ना. वसंत पंचमी दिसा अमृत स्नान हाका लागून फक्त 2 फेब्रेर आनी 3 फेब्रेराक प्रयागराजान वाहनाच्या प्रवेशाचेर बंदी आसतली अशें तांणी सांगलें. 70 वांगडी दिल्ली विधानसभेचो प्रचार नेटान सुरू आसा. मुखेल राजकी पक्षांचे नामनेचे फुडारी आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या फावरान मतां मेळोवपा खातीर भौशीक बसका रोड शो रॅली करतात. भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय घरमंत्री अमित शाह आणि काल रोहिणी आणि वजीरपूर वाठारांतल्या भौशीक बसकांनी उलोवप केले. रोहिणींतल्या एका सभेत उलयतना शाह हांणी सत्तेर आयल्या शारांतल्या बायलांक 2,500 रुपया दितले अशें उतर दिले. कृष्णनगरान रॅलीक संबोधित करतना भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हांणी आरोप केलो की फाटल्या 10 वर्सांत आपान अराजकता निर्माण केली, तांणी केंद्र सरकाराच्या खंयच्याच येवजणेचो फायदो घेतलो ना आनी दिल्लीच्या जनतेची दिशाभूल केली. काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी यमुना न्हंयेतले प्रदुशण, कथीत चोऱ्याचो घोटाळो आनी हेर प्रश्नांचेर केजरीवाल हांचेर टिका केली. बदली वाठारांत रॅलीक संबोधित करतना गांधी हांणी आपाच्या निमंत्रकान तांच्या काळांत भ्रश्टाचार केल्ल्याचोय आरोप केलो. भाजपचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिल्ली वेंचणुके आदी आज दनपरां द्वारका हांगा रॅलींत उलोवप करतले. तशेंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आनी उत्तराखंडाचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी सयत हेर पक्षाचे फुडारी वेगवेगळ्या मतदारसंघांनी भौशीक बसका घेतले. केंद्रीय घर मंत्री आनी सहकार मंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीत गुजरातान 3 नवे गुन्यांवकारी कायद्याची अंमलबजावणी करपाविशी नियाळ बसका जाली. गुजरातांतल्या पुलीस, जेल, न्यायालया, अभियोजन आनी न्यायालयीन वेवस्थे संबंधित वेगवेगळ्या नव्या तरतुदींची अंमलबजावणी आनी सध्याची स्थिती हे विशीं ह्या बसकेन नियाळ घेतलो. बसकेन गुजरात सरकारान 30 एप्रील 2025 मेरेन सगळ्या आयुक्तालयांनी आनी पुराय राज्यांत बेगिनात बेगीन नवे गुन्यांवकारी कायदे चालीक लावपाची खात्री करची अशें शाह हांणी सांगले. केंद्रीय पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी हांणी काल विशाखापट्टणम स्टील प्लांटाक भेट दिली. केंद्रीय मंत्रीमंडळान स्टील प्लांटाच्या पुनरुज्जीवन करपा खातीर 11,440 कोटी रुपयांची मान्यताय दिल्ल्या फाटभुंयेर ही भेट आयल्या. केंद्रीय मंत्र्यांनी प्लांटाची पळोवणी करून कर्मचाऱ्यांक केंद्र सरकारा कडल्यान शक्य तितलो आदार मेळटलो अशें आश्वासन दिले. हॉकी इंडिया लिगान आज उपांत्य फेरयेन श्राची राधे बंगाल टायगर्स आनी तामिळनाडू ड्रॅगन संघा आड खेळटले. रॉरकेला हांगाच्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमांत सांजवेळा 6 वरांचेर मॅच सुरू जातली, जाल्यार जेएसडब्ल्यू सुरमा हॉकी क्लब आनी हैदराबाद तुफान्स हांचे मदीं ह्याच मैदानाचेर सांजवेळा 8:15 मॅच जातली. श्राची राधे बंगाल टायगर्स 19 गूण मेळोवन गट पांवड्यार पयले सुवातेर आसा. लिगान वट्ट 9 गोल करपी जुगराज सिंग हो तांचो सगळ्यांत बरो खेळगडो. जेएसडब्ल्यू सुरमा हॉकी क्लबूय 19 गूण घेवन टायगर्साच्या बरोबर आसा. दुसरे वटेन हैदराबाद तुफान्स 18 गूण घेवन 3रो क्रमांक मेळयला. इंडियन सुपर लीग आयएसएल फुटबॉलान काल राती चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमान केरला ब्लास्टर्स एफसीन चेन्नईन एफसीचे 3-8 अशें जैत मेळयले. आज मुंबय फुटबॉल अरिना मैदानाचेर मुंबय सिटी एफसी आनी ईस्ट बंगाल एफसी हांचे मदीं खेळ जातलो. सांजवेळा 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. दादल्यांच्या क्रिकेटान आज पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमान भारत आनी इंग्लंडा मदीं 4थी आंतरराष्ट्रीय मॅच जातली. ही मॅच सांजवेळा 7 वरांचेर सुरू जातली. तटरक्षक क्षेत्र पश्चिमचे कमांडर महानिरीक्षक भीष्म शर्मा हांणी म्हायती दिली की भारतीय तटरक्षक आयसीजीन 2024 वर्सा 37,217 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केल्या, जी हालींच्या काळांतली सगळ्यांत चड जप्ती आसा. 1 फेब्रुवारीक मनोवपा आशिल्ल्या तटरक्षक दळाच्या स्थापना दिसा आदी मिडिया कडेन उलयतना शर्मा हांणी सांगले, अंडमान दर्यान सुमार 6,000 किलो अंमली पदार्थांची व्हड जप्ती ह्या यशान मोठे योगदान आसा. निमाणे पोर्तुनीक फावट कांय मुखेल खबरो. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जातले. संसदेच्या दोनी सभाघरांच्या जोड बसकेन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या अधिवेशनाची सुरवात जातली. भारत बेगीनूच परवडपी आनी देशी पद्दतीन विकसीत केल्ले आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय मॉडेल सुरू करतले अशें केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. महाकुंभ घडणुके फाटली कारणां सोडून काडपा खातीर उत्तर प्रदेश सरकारान स्थापन केल्लो न्यायिक आयोग आज प्रयागराजांतल्या संगम घाटाक भेट दितलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आज सांजवेळा 6:30 आयकुपाक मेळटलें.